हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:54 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये कालचा दिवस फार इम्पॉर्टंट होता. काल आपण निखिला श्रेया सुखदा या तिघींसोबत गप्पा मारत होतो आणि त्या तिघी आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप मिळून जे काम करता आहेत, म्हणजे ही मंडळी काही कॉलेजला जातात पोरं, काही जॉब करतात, काहींचा स्वतःचा बिझनेस आहेत, स्वतःच्या वेळात वेळ काढून रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांसाठी ही सगळी मंडळी काम करतात आणि या सगळ्यांशी गप्पा मारल्या, त्यांच्या काम करण्याची प्रोसेस जाणून घेतली. एकूणच छान वाटलं. शहरातली तरुणाई एका पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये चालली आहे हे पाहून खूप सुंदर वाटलं. पण मला आज घडलेला इन्सिडेंट सांगायला फार आवडेल. आज मी सकाळी आल्यापासून मला 3 ते 4 फोन आलेले आहेत इकडे आणि प्रत्येक जण ह्या सगळ्या गँगचं प्रचंड कौतुक करतो आहे, एकूणच तरुणाईचं कौतुक करतो आहे. शहराला मिळालेलं जे पॉझिटिव्ह डिरेक्शन आहे, स्पेशली तरुणाईला मिळालेलं जे पॉझिटिव्ह डिरेक्शन आहे, त्याचं प्रचंड प्रत्येक जण कौतुक करतो आहे. आणि हे अप्रिसिएशन अत्यंत गरजेचं आहे, कारण काम करणाऱ्या व्यक्तीसाठी कुणीतरी टाळ्या वाजवल्या, कुणीतरी त्याला अप्रिशिएट केलं, तर त्याहून मोठं सुख कोणतं नसतं, नाही का? एक महत्वाची गोष्ट आज मॉर्निंग नंबर वन मध्ये आपल्या सगळ्यांना करायची आहे. कुठची आहे ती गोष्ट सांगतो तुम्हाला. थोडस वेळ 4 ट्रॅक्स प्ले करतोय. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.